नमस्कार, मी विजया सहजराव। ऐकूयात काही ठळक घडामोडी। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांची आज मुंबईत लोकभवन इथं भेट झाली। उभयपक्षी हिताच्या अनेक मुद्द्यांवर त्यांची चर्चा होत आहे। फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉ 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत। मुंबईत ताज पॅलेस हॉटेलमध्ये मॅक्रॉ यांनी 26/11 दहशतवादी हल्ल्यातल्या बळींना आदरांजली वाहिली। अलीकडच्या काळात भारताचे विविध देशांशी झालेले करार हे देशाच्या आर्थिक प्रगतीमुळे वाढलेल्या आत्मविश्वासाचं द्योतक आहेत, असं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं आहे। ते आज मुंबईत जागतिक आर्थिक सहकार्य परिषदेला संबोधित करत होते। हवामान बदलाचं आव्हान दिवसेंदिवस अधिक गंभीर बनत चाललं असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे। मुंबई क्लायमेट वीकचं उद्घाटन करताना आज ते बोलत होते। पर्यायी इंधनाचा वापर आणि पर्यावरणपूरक सोयीसुविधा यावर भविष्यात भर राहणार आहे। हवामान बदलाला तोंड देण्याच्या दृष्टीनं आंतरराष्ट्रीय भागीदारी आणि आर्थिक पाठबळाची गरज असल्याचं ते म्हणाले। अजित पवार यांच्या अपघातग्रस्त विमानाचा डेटा रेकॉर्डर डाउनलोड करण्यात विमान अपघात तपास ब्युरोला यश मिळालं आहे। विमानाचा कॉकपीट व्हॉइस रेकॉर्डर अपघातात जळून गेला आहे। त्याचा डेटा परत मिळवण्यासाठी ब्युरोचे प्रयत्न सुरू आहेत। संबंधितांनी तपासात सहकार्य करावं असं आवाहन ब्युरोनं केलं आहे। मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज 174 अंकांनी वधारला आणि बाजार बंद होताना 83,451 वर पोहोचला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 43 अंकांनी वर गेला आणि 25,725 वर बंद झाला। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।